का हो गोंधळी बुवा?
काय म्हणता गोंधळी बुवा?
आंबाबाईचा गोंधळ मांडलेला आहे,
मांडलेला आहे.
या गोंधळामध्ये दूरवरून भक्त मंडळी येतात,
असे का?
पाहुणे रावळे येतात,
बरोबर आहे.
आणि त्या ठिकाणी कुणी भक्तीत मग्न होत
आहे, बरोबर आहे.
पण काही ठिकाणी वेगळीच भाषण बोलली जातात.
कशी काय?
बऱ्याचशा माता भगिनी जमलेल्या असतात,
असे का?
तिथं घरचंच बोलायचं,
बरोबर आहे.
एक म्हणती,
काय म्हणती?
काय ग, तू लईच वंगाळ झालेली दिसतीस,
लईच वंगाळ झालेली दिसतीस.
काय खारी खोबरं लावायचंय वय तिला,
असं का?
तर दुसरी म्हणती,
काय म्हणती?
तुझं तर बरं आहे बाई, माझा नवरा रोज दारू पिऊन येतो,
दारू पिऊन येतो,
कुत्रीवाणी मारतो,
कुत्रीवाणी मारतो.
हा, तर तिचं ऐकून दुसरी म्हणती,
काय म्हणते?
तुमचं दोघीच बरं आहे, पण माझा गांजा वडून येतो,
गांजा वडून येतो,
आणि आठ आठ भाकरी खातो,
शाबास,
आणि भाकरी करून माझी मनगट दुखून जाते,
असं का?
असं हे बोलायची पद्धत आहे का?
काय
एवढंच नव्हे, त्याच शेजारच्या घरी एक बेवडा दारू पिऊन आला,
बेवडा
हो, आणि त्याला घरात जायचं होतं,
जायचं होतं,
घर काय घावाना,
घावाना,
म्हशीच्या कोट्यात गेला,
गेला,
म्हशीच्या अंगावर पडला,
अंगावर पडला,
म्हशीनं शिपूट पाठीवर टाकलं,
शाबास,
बापरे म्हणला एवढं मोठं काय आहे घरात,
असं का?
त्याला वाटलं बायकूस आहे काय की,
बरोबर आहे,
म्हशीच्या अंगावर पडलेलं ध्यानच नाही,
असं का?
शिपटी हातात सापडली कारभारने,
ओ
म्हणला कवाच तू असं केलं नाहीस, म्हणला टीव्हीतलं बघून तू अशी करायला लागलीस,
कशी काय करायला लागली,
येणी कशी काय घातली, म्हणला तो
येणी
म्हशीच्या शब्दाला येणी, म्हणला बायकून खिडकीत न बघितलं, पुरं कामात न गेलंय म्हणली,
बरोबर आहे,
काय असलं बोलायची पद्धत आहे. म्हणून आंबाबाईचा गोंधळ मांडलेला आहे,
मांडलेला आहे,
पाच परड्या भरलेल्या आहेत,
भरलेल्या आहेत.
आधी मायेचा गजर करूया,
करूया.
राजा
देव दे
सदानंदीचा.
बाई जायत तुळजापुराला, मला ग बाई जायत तुळजापुराला। बाई